आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, पंढरपुरात वैष्णवांची मांदियाळी, बळीराजाला सुखी समाधानी ठेव, राज्यावरचं संकट दूर कर, मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलचरणी साकडं, मराठीच्या मुद्द्यावर राज्यातल्या सर्व नागरिकांनी पक्षीय मतभेद दूर करून एकत्र येण्याचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं आवाहन, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू डॉ शन्ना नवलगुंदकर यांचं निधन, आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताचं इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं लक्ष्य. आता सविस्तर बातम्या. पांडुरंगाने राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गानं चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता आशीर्वाद द्यावा, असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विठ्ठलाला घातलं. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं आज पहाटे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे नाशिक जिल्ह्यातील मानाचे वारकरी कैलास उगले आणि कल्पना उगले यांनीही त्यांच्यासमवेत विठ्ठलाची महापूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगाची पूजा करायला मिळणं हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
आनंददायी अशा प्रकारची ही पर्वणी आहे. आपल्याला कल्पना आहे की भक्त आणि भगवंत यांच्यातलं अंतर जिथे दूर होतं तिथे श्री विठ्ठलांचा वास आहे. त्यामुळे तीच अनुभूती या पूजेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते. आपल्यातलं आणि श्री विठ्ठलांमधलं नातं हे पूर्णपणे त्या ठिकाणी एकरूप होतं आणि म्हणून विठ्ठल रुक्माईंची या ठिकाणी पूजा करून अतिशय आनंद मला झालेला आहे. तुमचा नेहमीच हा प्रश्न असतो की देवाला काय मागितलं. तसं तर देवाला काही मागावंच लागत नाही, कारण देवाला आपल्या मनातलं सगळं माहिती असतं. पण देवाला मागणं हेच आहे, कारण हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. माऊली ही आमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे आणि म्हणून आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं, त्याच्या जीवनात आनंदाचे चार क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निर्मल दिंडी पुरस्कारांचं वितरण झालं. आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर विठ्ठल भक्त दाखल झाले आहेत, त्यांच्या सोयीसाठी पंढरपूर पालिकेनं जय्यत तयारी केली आहे. प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंढरपुरात नगर प्रदक्षिणा मार्ग नामदेव पायरी विठ्ठल मंदिर परिसर गर्दीनं फुलून गेला आहे. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल पंढरपूरमध्ये विविध उपक्रमांचं उद्घाटन झालं. आषाढी वारीनिमित्त राबवल्या जाणाऱ्या निर्मल दिंडी आरोग्य वारी आणि पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमांचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या ग्रामसेवक आणि आरोग्य सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. निर्मल वारीमुळे महिला वारकऱ्यांची संख्या वाढली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पर्यावरण वारीच्या माध्यमातून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं. पंढरपूर इथं आयोजित कृषी प्रदर्शनाचं उद्घाटनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रदर्शनातून नवीन शेती पद्धती, तंत्रज्ञान आणि ते उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचं ते म्हणाले. दरवर्षी 5,000 याप्रमाणे 5 वर्षात 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक कृषी क्षेत्रात केली जाणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यासाठी सौर ऊर्जेवर विद्युत निर्मिती सुरू असून यात सोलापूर जिल्हा अग्रेसर असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व विधिज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ असं बहुआयामी होतं. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकिर्दही मोलाची आणि प्रेरणादायी आहे, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राध्यापक आणि प्राचार्य कारकिर्दीला 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईमध्ये शासकीय विधी महाविद्यालय इथं स्मृतीपटलाचं अनावरण आणि सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर गवई यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 साठी राज्य शासनाकडून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे. नागरिकांना सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी QR कोड www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आलेल्या 7 प्रश्नांची उत्तरं द्या. या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही. तुमचं उत्तर नक्की द्या प्रगतिशील महाराष्ट्रासाठी. नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन.
मराठीच्या मुद्द्यावर राज्यातल्या सर्व नागरिकांनी पक्षीय मतभेद दूर करून एकत्र यावं असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुंबईत वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यात ते काल बोलत होते. भाषेचा अभिमान बाळगण्यासाठी कुठल्या भाषेत शिक्षण घेतलं हे महत्वाचं नाही असं सांगून भाषेच्या मुद्द्यावरून मारहाण न करण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. मराठी भाषा, मराठी माणूस या मुद्द्यावर तडजोड करणार नाही हे स्पष्ट केलं. संकटात मराठी माणूस एकत्र येतो आणि संकट गेल्यावर एकमेकांशी भांडतो. यापुढे अशा डावांना बळी पडू नका. सर्व पक्षातल्या मराठी माणसांनी एकत्र यावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही, मात्र सक्तीच्या विरोधात आहोत. त्यामुळे कुणावर दादागिरी करणार नाही, पण दादागिरी केली तर ती सहन करणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. या विजयी मेळाव्यात आनंदापेक्षा शल्य दिसून आल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल पंढरपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. गेली 30 वर्ष मुंबई महानगरपालिका आपल्या स्वतःकडे असून आपण काहीही न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत अनेक विकास कामं झाली असून त्याची असूया या भाषणात दिसून आल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं. आपल्यालाही मराठीचा अभिमान आहे. मराठी बरोबरच आम्ही हिंदू असून हिंदुत्व सर्वांना बरोबर घेऊन चालणारं असतं असंही त्यांनी सांगितलं. मराठीचा नाही तर स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखवला अशी टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 3 महिन्यांचं धान्य 100% शिधापत्रिकाधारकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांचा तहसीलदारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शासनानं यंदा 3 महिन्यांचं एकत्रित धान्य वितरण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. हे उद्दिष्ट अनुकूल नियोजन आणि अंमलबजावणीमुळे शक्य झालं असल्याचं निरीक्षण अधिकारी आनंद गुप्ता यांनी सांगितलं. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू डॉ शन्ना नवलगुंतकर यांचं काल पुण्यात निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुण्यातील शाहू महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठात त्यांनी अध्यापन कार्य केलं. 2016 पासून नवलगुंकर संगमनेरच्या शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार या विषयावर त्यांनी PhD मिळवली होती. विद्यार्थी हित केंद्रस्थानी ठेवून नवलगुंकर यांनी विद्यापीठात अधिकार मंडळ, अभ्यास मंडळ, अधिसभा, व्यवस्थापन परिषद यात निवृत्तीपर्यंत काम केलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अशोकराव पाटील डोणगावकर यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता त्यांच्या डोणगाव या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डोणगावचे सरपंच ते गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून आमदार आणि पुढे त्यांनी मंत्रीपद सांभाळलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अशोकराव पाटील डोणगावकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्याच्या कालच्या चौथ्या दिवशी भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 150 आणि ऋषभ पंत तसंच रवींद्र जडेजाच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर 6 बाद 427 धावांवर आपला दुसरा ढाव घोषित केला. पहिल्या डावातील 180 धावांच्या आघाडीच्या पाठबळावर भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं लक्ष ठेवलं आहे. काल दिवसअखेर इंग्लंडच्या 3 बाद 72 धावा झाल्या होत्या. विजयासाठी भारताला 7 बळी मिळवणं आवश्यक आहे. आकाशदीपनं 2 तर मोहम्मद सिराजनं 1 गडी बाद केला. पालघर जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला तर अकोल्यात देखील दमदार पाऊस झाला. रत्नागिरीतही काल अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. नाशिक शहरासह जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून बहुतांश भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. हवामान अंदाज. येत्या 24 तासात राज्याच्या सर्वच विभागात पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, पंढरपुरात वैष्णवांची मांदियाळी. बळीराजाला सुखी समाधानी ठेव, राज्यावरचं संकट दूर कर, मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलचरणी साकडं. मराठीच्या मुद्द्यावर राज्यातल्या सर्व नागरिकांनी पक्षीय मतभेद दूर करून एकत्र येण्याचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं आवाहन. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ शन्ना नवलगुंकर यांचं निधन. आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताचं इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं लक्ष. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.